आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन. राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. रेपो दर 6.5% कायम ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब. आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांची हाराकिरी. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वर इथं डॉ आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवन परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात देखील डॉ आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे. समता आणि माणसाच्या सन्मानासाठी आंबेडकरांनी दिलेला अथक लढा अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत आहोत असं प्रधानमंत्री आपल्या संदेशात म्हणाले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर राज्यभरातून मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल झाले आहेत. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चैत्यभूमी इथं बाबासाहेबांना अभिवादन केलं. यानंतर आयोजित कार्यक्रमात राज्यपालांनी भारताची लोकशाही बळकट करण्याचं काम राज्यघटनेनं केलं असून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आपला देश उत्तरोत्तर प्रगती करत असल्याचं नमूद केलं. देशाच्या कानाकोपऱ्यातून अस्पृश्यतेचं उच्चाटन करणं हीच आंबेडकरांना आपण वाहिलेली खरी आदरांजली असेल असंही ते म्हणाले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि समता सैनिक दल मुख्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं नागपूरच्या दीक्षाभूमीतल्या यात्रीनिवासात महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात सहभागी होत नागरिकांनी रक्तदानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी अभिवादन सभा तसंच कार्यक्रम सुरू आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हिंगोलीतल्या त्यांच्या पुतळ्याच्या परिसरात अनुयायी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. वाशिम शहरातल्या विविध ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज पहाटे कॅन्डल रॅली काढण्यात आली. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी तसंच सामान्य नागरिकांनी आंबेडकर चौक परिसरातल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. धाराशिव इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सामाजिक समरसता मंचाच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराची सुरुवात स्वच्छता कर्मचारी महिलेच्या हस्ते करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातल्या शहरी भागांसह ग्रामीण भागातही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुलढाणा शहरातल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनुयायांनी पुष्पहार अर्पण केले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं रेपो दरात काहीही बदल न करता तो 6.5% कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. समितीनं हा दर कायम राखण्याची ही 11वी वेळ आहे. यामुळे स्थायी ठेव सुविधा दर 6.25% तर सीमांत स्थायी सुविधा दर आणि बँक दर 7.75% कायम राहणार आहे. रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी 2023 पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा उद्या हरियाणातील पंचकुला इथं देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेची सुरुवात करतील. देशातल्या 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 347 जिल्ह्यांमधून राबवली जाणारी ही मोहीम 100 दिवस चालणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी 2018 क्षयरोग निर्मूलन परिषदेत या उपक्रमाची प्रथम घोषणा केली होती. या 100 दिवसांच्या मोहिमेत अधिक प्रमाणात क्षयरोगी असलेल्या वस्त्यांशी संपर्क वाढवून नवीन रुग्ण शोधणे, गंभीर आजारी क्षयरोग्यांसाठी आधुनिक उपचार तसंच पोषक आहाराच्या पुरवठ्यावर भर दिला जाईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. अदानी लाचखोरी प्रकरण आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधकांनी लोकसभेत आज गदारोळ केल्यानं सभागृहाचं कामकाज प्रारंभी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. सभागृहाचं कामकाज आता सोमवारी 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल. आज सकाळी लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात गदारोळ करायला सुरुवात केली. त्यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु करायला सांगितलं, परंतु विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. दरम्यान अदानी उद्योग समूहावरील कथित लाचखोरी आरोपाविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या परिसरात आज सकाळी निदर्शनं केली. या निदर्शनात काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा आणि डावे पक्ष सहभागी झाले होते. संसदेच्या संयुक्त समितीनं या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केली. राज्यसभेचं कालचं कामकाज तहकूब झाल्यानंतर सभागृहाची नियमित तपासणी करताना एका आसनाखाली नोटाची बंडलं आढळून आली. आज सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहातील 222 क्रमांकाच्या आसनाखाली नोटांची बंडलं आढळून आल्याची माहिती सदस्यांना दिली. हे आसन काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांचं असून या प्रकरणी तपास सुरू असल्याचंही धनखड यांनी सांगितलं. अशा घटनांमुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होत असल्याबद्दल सभागृहाचे नेते जगत प्रकाश नड्डा यांनी चिंता व्यक्त केली. या घटनेच्या चौकशीबद्दल कोणताही आक्षेप नसल्याचं विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं. दरम्यान या घटनेप्रकरणी खासदार अभिषेक सिंघवी यांनी खुलासा केला आहे. आपण सभागृहात जातो तेव्हा 500 रुपयाची एकच नोट जवळ बाळगतो असं सिंघवी यांनी सांगितलं. आपण काल दुपारी 12:57 सभागृहात गेलो आणि त्यानंतर खासदार अयोध्या रामी रेड्डी यांच्याबरोबर 1:30 कॅन्टीनमध्ये होतो आणि त्यानंतर बाहेर पडल्याचं सिंघवी यांनी सांगितलं. दरम्यान आजही राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार कालिदास कोळंबकर यांनी आज राज्य विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवनात त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ नीलम गोऱ्हे तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. उद्यापासून 9 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून काम पाहतील. या अधिवेशनात ते 288 नवनिर्वाचित विधानसभा सदस्यांना पदाची शपथ देतील आणि 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेतील. त्यानंतर राज्यपाल विधिमंडळाला संबोधित करतील. रायगड जिल्ह्यातल्या पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला आज प्रारंभ झाला. या अभियानात 1 वर्ष ते 19 वर्ष वयोगटातल्या मुलामुलींना जंतनाशक गोळ्या देण्यात येत असून हात स्वच्छ धुण्याचं प्रात्यक्षिकही देण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या 150,000 मुलांना याचा लाभ मिळणार आहे. जंतदोषामुळे बालकांमध्ये अॅनिमियाचा सर्वाधिक धोका उद्भवतो. याशिवाय आतड्यांना सूज येणं, पोटदुखी, भूक मंदावणं, उलट्या, अतिसार तसंच इतर आजार उद्भवतात. या आजारांना आळा घालण्यासाठी वर्षातून 2 वेळा बालकांनी जंतनाशक गोळी घेणं गरजेचं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज सुरू आहे. अॅडलेड इथल्या ओव्हल मैदानावर सकाळी 9:30 सुरू झालेला हा सामना गुलाबी चेंडूच्या वापरासह दिवसरात्र खेळवला जात आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाजी गडगडली. सलामीला उतरलेला यशस्वी जयस्वाल शून्यावर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा अवघ्या 3 धावांवर तर विराट कोहली 7 धावांवर बाद झाला. नितीश रेड्डी, के एल राहुल आणि शुभमन गिल यांच्याखेरीज बाकीचे फलंदाज फारशी कामगिरी करू शकले नाहीत, त्यामुळे भारतीय संघ अवघी 180 इतकीच धावसंख्या उभारू शकला. मध्यंतरानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीला उतरला असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या नाबाद 21 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरात त्यांना अभिवादन, राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन, रेपो दर 6.5% कायम ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय, अदानी लाचखोरी प्रकरणी विरोधकांचा गदारोळ कायम राहिल्यानं आजही लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब आणि बॉर्डर गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांची हराकिरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.